प्रश्न क्रमांक 60. अलीकडे विभूतीपूजेमुळे अयोग्य प्रथा वाढीस लागत आहेत. गैरसमज निर्माण होऊन सामाजिक अडचणीही वाढत आहेत. सामाजिक घटकांनी यासाठी काय करावे?
प्रश्नाचा रोख काहीसा पूर्वग्रह दूषित असावा असं वाटतं. तरी पण साधकाच्या दृष्टीनं आणि प्रामाणिक विचारवंताच्या अंतःकरणात उत्पन्न होणाऱ्या आशंकांच्या अनुरोधानं या प्रश्नाचा विचार करणं योग्य ठरेल. प्रश्न उत्पन्न होण्यामागं जी वस्तुस्थिती आहे ती अनेक अंगांनी समजून घेतली पाहिजे. विभूतीपूजेचे पूज्य आणि पूजक, जिची पूजा केली जाते ती व्यक्ती आणि पूजा करणारे एक वा अनेक, असे दोन भाग आहेत. ते दोन्ही भाग पूर्णपणे परस्पर संबंध आहेत. त्यासाठी पूज्याच्या ठिकाणी सामर्थ्य, अधिकार, योग्यता आणि पूजकाच्या ठिकाणी आदर, प्रेम, कृतज्ञता, निष्ठा, नम्रता हे गुण असावे लागतात, असलेच पाहिजेत. मनुष्याला प्रत्येक क्षेत्रात उणी अधिक प्रमाणात मार्गदर्शकाची आवश्यकता असते. अर्थात परमार्थाच्या किंवा अध्यात्माच्या क्षेत्रात ती काहीशी अधिकच असते असं म्हटलं तरी चालेल. मार्गदर्शकाविषयी जिज्ञासूला, साधकाला आदर असावा लागतो आणि मग असा आदर भावनेच्या उत्कटतेप्रमाणे अनेक प्रकारांनी व्यक्त होतो. पूजा हा त्यापैकीच एक प्रकार. संप्रदाय वाढण्याच्या दृष्टीनंही या पूजादी समारंभांना महत्त्व येत असतं. पूजादी सत्कारांचे हे असे उत्सव महोत्सव पूज्य व्यक्तीविषयीची आदराची भावना त्या संप्रदायात नसलेल्या पण भाविक असलेल्या अनेकांच्या मनात निर्माण करण्याच्या दृष्टीने उपयोगी पडतात. आपला संप्रदाय वाढणं हे सगळ्यांना गौरवाचं आणि अभिमानाचं वाटणं स्वाभाविक आहे. जो त्या संप्रदायाचा अनुयायी नाही त्याला स्वतःच्या संप्रदायातील पद्धतीप्रमाणे तुलना करण्याचा मोह होतो. आमच्या गुरुचे यापेक्षा अधिक चांगले समारंभ आम्ही करून दाखवू असं त्याला वाटतं. ही एक प्रकारची ईर्ष्याच आहे. किंवा मोठ्या समारंभानं असे पूजनादी समारंभ त्यांच्या स्वतःच्या संप्रदायात होत नसल्यास त्याला ते आडंबर वाटते आणि ते महंतीचे प्रेम, लोकेशणा, दंभाचार इत्यादीचे द्योतक आहे असाही त्याचा समज होतो. तो सर्वदा यथार्थच असतो असं नाही. भक्तांनी वा शिष्यांनी आपल्या आराध्य देवतेची वा सद्गुरूची सेवा, पूजा, स्तुती कोणताही संकोच न बाळगता प्रेमानी, आदरानी, गौरवानी करणं आवश्यक आहे असं शास्त्रांचं म्हणणं आहे. समारंभाने केलेल्या पूजेमध्ये हे सर्व सहजपणे साधतं. म्हणून अनुयायांना आपल्या आदरणीय वाटणाऱ्या व्यक्तीची पूजा उत्साहानं करावीशी वाटते. गुरु हा ज्ञानी, अधिकारी, सत्पुरुष असला पाहिजे. त्याशिवाय तो गुरुत्वालाच पात्र नसतो. गुरु हा शाब्दे परेच निष्णातम असावा. श्रोत्रिय म्हणजे तत्वज्ञानी, ब्रह्मनिष्ठ म्हणजे साक्षात्कारी असावा असा शास्त्राचा स्पष्ट संकेत आहे. तत्वज्ञानी साक्षात्कारी यथार्थतेने संत होण्यासाठी त्या व्यक्तीच्या ठिकाणी निस्पृहता, मानसन्मानाविषयी अभिलाषा नसणं, स्वतःची स्तुती कुणी करावी अशी अपेक्षा नसणं, लोकांमध्ये प्रतिष्ठा वाढावी, लोकांनी गौरव करावा, स्वतःविषयी आदर वाढावा अशी लोकेशणा नसणं इत्यादी सद्गुण असले पाहिजेत असेही शास्त्रांनी आणि संत महात्म्यांनी निक्षून सांगितलं आहे. सर्वमान्य सुशिक्षिताला याचं ज्ञान असतं आणि त्यामुळे पूजादी समारंभ पाहिले की त्याला बिचकल्यासारखं होतं आणि मग त्याला वाटतं की ज्याच्या ठिकाणी एवढी लोकेशन आहे त्याला संत म्हणून का मानावं. ही त्याची भावना काहीशी प्रामाणिक आहे. काही कारणानं अनुयायांच्या आग्रहाला बळी पडून भिडस्तपणानं गुरु म्हणून मानल्या गेलेल्या व्यक्तीला पूजादी संस्कार स्वीकारणं भाग पडतं. तर काही वेळा लोकसंग्रहासाठी अशा गोष्टींचा उपयोग असल्यानं पूजादी सत्कार लोकसंग्रहाचं एक साधन म्हणून स्वीकारावा लागतो. कारण त्यामुळे चिकित्सक वृत्तीचे लोक वगळले तर सर्वसाधारण भाविक प्रभावित होतात, यात शंका नाही. लोकसंग्रहासाठी या प्रभावित होण्याची आवश्यकता असते. लोकसंग्रह करणं हे काही व्यक्तींना समाजाला वळण लावण्याच्या दृष्टीनं अपरिहार्य आहे असं वाटत असतं आणि त्यासाठी पूजादी उपचारही त्यांना आवश्यक वाटतात आणि मग या अशा समारंभाचे स्वरूप आणि क्षेत्र वाढतच जातं. त्यात काही प्रामाणिक विनम्र अनुयायांसह केवळ उत्सवप्रिय असलेल्या उत्साही माणसांचाही समावेश होऊ लागतो आणि ही गोष्ट वाढत गेली तर मग मात्र पूजादी गोष्टींना केवळ लौकिक समारंभाचे वा प्रतिष्ठावर्धनाचे उथळ स्वरूप येते. तसं झालं तर ते परमार्थाला विघातकही ठरवू शकतं. पूजादी समारंभ ज्या संप्रदायामध्ये घडतात त्या संप्रदायाचं स्वरूप, त्यातील साधना, त्या साधनेचा संबंधित व्यक्तीवर होणारा परिणाम इत्यादीचा नीट विचार करावा. साधना विशुद्ध, कर्तव्यपरान्मुख न करणारी, सत्प्रवृत्तीला सहाय्यभूत होणारी अशी असेल तर होणारी विभूतीपूजा उचित म्हणावी. पण या दृष्टीनं निर्णय घेणं हे वाटतं तितकं सोपं नाही, कारण यासाठी खोलवर जाऊन अनुभव घ्यावा लागतो. चिकित्सक असला तरी त्याच्या बाह्यदृष्टीला यथार्थ ज्ञान होईलच असं नाही. ज्याला असा समारंभ पाहून लोकेशणेचा संशय येतो, असे सत्कार हे महंती वाढवण्याचे प्रयत्न आहेत असं वाटतं, त्यानं स्वतः त्यापासून दूर राहावं, पण अनावश्यक टीका टिप्पणी करीत राहू नये. शिष्याने वा अनुयायानं गुरुपूजनाचे प्रकार स्वतःपुरते ठेवले, त्यात वैयक्तिकता राखली, निदान अशा कार्यक्रमासाठी त्या त्या संप्रदायाचे अनुयायी नसलेल्या इतरे जणांना आवर्जून आमंत्रित केलं नाही तर वर विचारलेला प्रश्न उपस्थित होणार नाही. पण अनुयायांना तोहमोह आवरत नाही. गुरु म्हणविणाऱ्याचाही जीव सत्काराला उपस्थित असणाऱ्यांच्या अधिकाधिक संख्येमुळे सुखावत जाण्याची शक्यता असते आणि मग ही स्थिती दंभाचारात समाविष्ट होऊ शकते. जगतकल्याणासाठी तळमळणाऱ्या संतांनी म्हणूनच महंतीमुळे नाश होतो तपारे, हरे राम हा मंत्र सोपा जपारे, अशी चेतावणी देऊन ठेवली आहे. तिचा विचार प्रत्येकानं आपापली परिस्थिती लक्षात घेऊन तारतम्यानं करावा.